श्री गणेशाय नमः। ओम तत्सत। श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वत्यै नमः। श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती तथा रावसाहेब बाबा महाराज सहस्रबुद्धे यांचं संक्षिप्त सद्गुरु चरित्र। अध्याय पहिला। ओंकार स्वरूपा अनादि अनंता, तीनही जगता तुची मूळ, चारी वेदा मूळ तुची विश्वाधार, तुझ नमस्कार सर्व भावे। वेद प्रतिपादी तुझ ऐकल्यासी, तुज तू जाणसी स्वयमेव। तुची बा गणेशु बुद्धिदाता एक, मती प्रकाशक स्वयमेव। सगुण निर्गुण नटतोसी तू रे, विश्वाच्या व्यवहारे सकळही। विघ्नविनाशका वंदितो चरणी, साह्य व्हावे झणी मजाता। सद्गुरु कथांचे करणे गुणगान, हेतू हा धरोन प्रार्थितसे। गुरुचरित्राचे करावे लेखन, म्हणून या जाण सिद्ध झालो। प्रगल्भती बुद्धी द्यावी गजानना, चरित्र लेखना बालकासी। तुझा आशीर्वाद असताच शिरी, मुका असे तरी बोले वाणी। वाणीचा विलास करी अभिनव, चातुर्य वैभव अर्थदावी। ऐसी जे शारदा मोहिनी विश्वाची, नमितो मी साची मनोभावे। वाणीचे वैभव तीच विस्तारिल, कथोनी दाविल गुरुलीला। गणेश तो पिता जानकी ते माता, वंदितसे माथा नमवोनी। लक्ष्मी केशव कुलदेव थोर, तया नमस्कार असो माझा। अंबे जोगाईची माता जोगेश्वरी, कुलदेवी सत्वरी नमियेली। सीता आदिशक्ती श्रीराम दैवत, आणि हनुमंत नमस्कारी। माझी हे गृहिंची उपास्य दैवते, तया एकचित्ते वंदन हे। महालक्ष्मी महाकाली महासरस्वती, आणि क सवेती व्याघ्रांवरी। भराडीन आणि देव रामेश्वर, वंदितो मी थोर ग्रामदेवा। दत्त अवधूत पंथीचे दैवत, करितो दंडवत त्याचे चरणी। लोळोनिया पायी मागतसे दान, आशीर्वाद पूर्ण द्यावा मज। प्रथम उपासोनी तुझ उपासितो, सर्वत्र नमितो तुझ एका। सद्गुरु चरित्र मुखी वदवावे, आशीर्वचन द्यावे हेची मज। श्रीपाद श्रीवल्लभ दत्तावतार, प्रार्थोनी सत्वर वंदियेले। नृसिंह सरस्वती गाणगा पुरासी, वसती दिनिनिशी सर्वकाळ। तेची अक्कलकोटी स्वामिकी समर्थ, भक्त मनोरथ पुरविती। नृसिंह सरस्वती तेची असे नाम, अक्कलकोट धामतया चीची। एकची अवतार वर्ते दोन स्थानी, निशंक बनोनी जाणावे हे। तयांचे चरणी करोनी प्रणिपात, मागतसे नित्य आशीर्वाद। सद्गुरु चरित्र वाणीसी वर्णाया, शक्ती द्या सदया मजलागी। सर्व भावे तुमचे चरणी मिलीन, करोनी घ्या पूर्ण चरित्र हे। मम सद्गुरूंचे रामानंद गुरु, करितो नमस्कारू त्यांचे चरणी। त्यांनी बोध केला सद्गुरु बाबांसी, संप्रदाय त्यांसी देवोनिया। स्वरूप संप्रदायी केले तत्वदर्शी, हस्तमस्तकासी ठेवोनिया। रामानंद गुरु कृपा ते करावी, कथा वदवावी सद्गुरूंची। संक्षिप्त चरित्र सद्गुरु बाबांचे, वर्णावयावाचे शक्ती द्यावी। वारंवार माथा ठेवोनी चरणी, प्रार्थी क्षणोक्षणी तया लागी। आता अभिनव थोर नवलाव, दाविजो की देववंधू त्यासी। हृदय मंदिरी वसे निरंतर, जो की परात्पर सद्गुरुराय। जगताचा आदि अंत जया ठावा, तया सद्गुरु रावा कायवानू। माझी हृदयी वसे जो की नित्य, जाचेनी अनित्य जळुनी जाय। जयाचे कृपेने संसार सागरू, तरुणी पैल पारू जाती जीव। मनो मंदिरात हृदय सिंहासनी, सद्भावे पूजोनी प्रार्थितसे। सद्गुरु माऊली तुझी कृपा दृष्टी, कारुण्ये अधिष्ठी जया लागी। सकळही विद्या वसती त्यापाशी, रिद्धी सिद्धी दासी होती त्याच्या, नमनिधी त्याचे जवळी वसत, सकळ कळा येता आश्रयासी, ऐसी श्री सद्गुरु माऊली तू थोर, देई मजवर त्वरे आता, अपार अनंत चरित्र हे तुझे, वर्णावया माझे बळ थोडे, परी उद्भवली इच्छा हे मानसी, संक्षिप्त चरित्रासी वर्णावया, बैसोनी हृदयी तुची वदवावे, चरित्र आघवे गुरुराया, मम वैखरीत नवरस भरी, शब्दसृष्टी करी सुशोभित, अलंकार आणि रूपके अपार, भरोनिया थोर वदवावी, शब्दरत्नांचे हे वाणीचे भांडार, त्वांची अपरंपार उफळावे, माझी मराठी भाषे माझी आता, प्रमेय खाणी ताता वाढवाव्या, भावाचा फुलोरा भरोनिया येथ, रिझवावे चित्त सज्जनांचे, सकळ सिद्धांत दावी ठाई ठाई, संतजनजीही तोषतील, विवेक वल्लीची करावी पेरणी, जेणे उकलणी गुढार्थाची, सिद्ध हर्थ हाची वदवोनी दावी, मने तोषवावी सद्भक्तांची, जयाचेनी जाई पाखंड निरसोन, कुतर्क फिटो नाही जाई जेणे, तुझे वाचिताची संक्षिप्त चरित्र, मानस पवित्र होवो तेणे, ब्रह्मविद्या बोधू सकळ जीवांसी, गाता चरित्रासी होवो माये, नास्तिकांचे बंड अपैसे निवेल, ऐशी हे अमोल वदवी कथा, कृपा करमाथा जरी तू ठेवसी, तरी चरित्रासी वदेन गा, सकळ जीवांसी होईल आनंदू, ऐसा रसास्वादू पाववीन, काना वचनाचे भेटी सवे जीवा, वाचितांची भावा स्वानंदुतो, ह्याच साठी फार बोलिलो लडिवाळ, पुरवावी आळ आता माये, ऐसे प्रार्थोनिया लोळतो चरणी, सर्वस्वे करोनी एकचित्त, तव थोर झाला काय नवलाव, प्रकटला देव अंतरात, धरोनिया रूप सगुण साकार, आलिंगिले पोर हृदयासी, वदती किती हा करसी प्रस्ताव, अंतरीचा भाव जाणोनिया, ठेवोनिया माथा करवदताती, कथा हे निश्चिती वदवीन, संक्षिप्त हे सार सांगावे चरित्र, मानसे पवित्र होती जेणे, हृदयी बैसोनी मीच वदवीन, निशंक हे पूर्ण भाक घेई, करोनी निमित्त तुझलागी येथ, मीच लिहवीत चरित्र हे, संक्षिप्त हे आता वदवितो बाळा, पुढे कवणे काळा करीन मोठे, प्रेम भरे ऐसे वदोनी वचन, आशीर्वाद पूर्ण दिदलासे, अंतर्धान मग पावले हृदयी, स्वरूपाचे ठाई मिसळून, सकलही देव आणिक दैवते, झाले वरदाते ग्रंथासिया, शेखी संतान आणि महंता प्रार्थिले, अवधान भले द्यावे तुम्ही, ज्ञानदेव आणि नामदेव संत, तेवी एकनाथ तुकाराम, स्वामी रामदास ययांसी प्रार्थिले, आणिक वंदिले सर्व भावे, मम सद्गुरूंचे संक्षिप्त चरित्र, वदवा शब्दी चित्र उमटवनी, तोषोनिया सारे देती आशीर्वचन, ग्रंथ परिपूर्ण होईल गा, नको करू काही चिंता मानसात, तव श्री हात सद्गुरूंचा, निवांतराहोनी करावे लेखन, तेणे सकळ जन संतोषती, ऐसे आशीर्वाद करोनिया प्राप्त, केली सुरवात लेखनासी, जे जे असे ठावे ते तेची लिहावे, ऐसे मनोभावे निर्धारिले, अंतरी सद्गुरु जैसे वदविती, तैसेची निघती बोलयेथ, तेची शब्द लेखी लिहितसे हात, सत्य मनोगत जाणावे हे, सद्गुरु चरित्र वर्णावया यथार्थ कोण तो समर्थ असे जनी त्याची सत्तेने त्याचे गुण गाणे कृतार्थ करणे जीवन हे धरेता कागत करुनिया येथ मेरू लेखणी प्रत योजिएला सागराची शाई करुनिया सारी लेखन अवनीवरी मांडिएले तरी ते सद्गुरु चरित्र अपार न लगे ज्याचा पार कवणासिही ब्रह्मा विष्णु शिव थकोनिया गेले देवदिकान कळे सद्गुरु महिमा केविते शब्दानी करावे लेखन शब्द अपुरे जाण वर्णनासी मन बुद्धि चित्त मावळते जेथ अहंता गळत आपे आप ऐसे ते अचिंत्य काय हो बोलावे मौन स्वीकारावे हेची भले परी बोलाविता गुरुनाथ माझा संक्षिप्त कथेचा भाग हा की प्रथम अध्याय मंगलाचरण आणिक नमन सकळांसी लिहविला त्यानी बालकाचे हाती झाली जाणा पूर्ती अध्यायाची दास म्हणे संक्षिप्त सद्गुरु चरित्री गोड पूर्ती झाली प्रथमाध्यायी प्रथमा